विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अनेक योजनांखाली विज्ञान आणि समाज प्रभागाचा प्रयत्न आहे की ग्रामीण पातळीवर स्वस्त आणि सोप्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य जनांसाठी कायम उपजीविकेची व्यवस्था व्हावी. विभिन्न विज्ञान तंत्रज्ञान संस्था आणि गावोगावी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या परस्पर सहकार्याद्वारा तिथं आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला जातो. या प्रयत्नात आधुनिक तंत्रज्ञानात परंपरागत ज्ञानाचा समावेश करण्याकडेही लक्ष देण्यात आलं आहे. कागद वापरल्यावर आपण तो रद्दी समजून फेकून देतो, पण आपल्याला हे माहीत आहे का की हा रद्दी कागद लोकांना रोजगार देऊ शकतो, म्हणजेच पैसे कमवायचं साधन देऊ शकतो. पण हे कसं शक्य होईल असा प्रश्न पडला ना. आपण रद्दी कागदांचा उपयोग वैज्ञानिक पद्धतीनं केला तर ते सहज शक्य आहे. अशाच प्रकारे खेड्यापाड्यात घराचं छप्पर कौलांचं असो किंवा सिमेंटच्या चादरीचं, त्याची तूटफूट मोडतोड झाली तर त्याच्या डागडुजीला किंवा नवीन छत टाकायला बराच वेळही लागतो आणि पैसाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारा या दोन्ही गोष्टींसाठी कशी मदत करता येते ते आम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगणार आहोत.
रश्मी बघ माझं विमान सर्वात मोठं.
विकास माझे नाव पहा.
ए आणि अशोक माझं पतंग पाहा ना किती मोठं आहे बघ.
आता पोर शिकत नसतील त्यापेक्षा जास्त कागद फाडतातच बाई.
अगं ये एवढी सगळी रद्दी कुठे नेतेस मालू?
विजय अरे ही तर रोजचीच गोष्ट आहे, रोजच एवढी रद्दी फेकायला नेते की मी.
अगं पण एवढी रद्दी रोज निघतेच कशी?
आता पोरं रोज चित्र काढतात, होड्या पतंग विमान बनवतात आणि फेकतात.
मालू तुला माहित आहे का आपण या रद्दीचा पुन्हा उपयोग करू शकतो म्हणून?
तो कसा?
वैज्ञानिक पद्धतीनं. आणि हे बघ वैज्ञानिक पद्धती विषयी आपल्या विज्ञान भाऊ पेक्षा कोण जास्त सांगू शकत नाही बरं.
हा हे बरोबर बोललास बिजू, चल आपण त्यांच्याकडे जाऊया.
चल चल.
सायकल इथंच थांब बरं.
अरे हे तर जगू काकाचं विजेच्या सामानाचं दुकान आहे.
अरे हो पण विज्ञान भाऊ इथंच बसलेले दिसत आहेत, मला वाटतं विजेचं काही सामान खरेदी करायला आलेले दिसत आहेत.
अरे बरोबर आहे. राम राम भाऊ.
राम राम विजय. बोल कसा काय आलायस
भाऊ? तुमच्याकडनं वैज्ञानिक पद्धती शिकायला आलोय बघा.
बर
म्हणजे रद्दी कागदाचा वैज्ञानिक पद्धतीनं पुन्हा उपयोग कसा करता येईल?
अच्छा, आपण रद्दी कागदांचा उपयोग लिफाफे लॅम्पशेड किंवा डिझाईनच्या बॅग्स बनवण्यासाठी करू शकतो.
आता तो कसा भाऊ?
सांगतो. यासाठी रद्दी कागदांशिवाय इतर वाया गेलेल्या वस्तू म्हणजे जुने फाटके सुती कपडे, डेनिम, पिंजलेला कापूस आणि लोकर वापरू शकतो. पण यात नायलॉननं बनवलेल्या वस्तू असता कामा नये.
बर.
म्हणजे अशा वस्तू असाव्यात ज्या नैसर्गिक फायबरनं म्हणजे धाग्यानं तयार केलेल्या असाव्या. या सर्व गोष्टी पाण्यात घालाव्या भिजवण्यासाठी.
त्यामुळं तर या सर्व गोष्टीचा लगदा तयार होईल.
नाही रे, लगदा तयार करण्यासाठी आपल्याला त्या हायड्रोपल्पर मशीन मध्ये टाकाव्या लागतील.
आणि मशीनमध्ये टाकल्यानंतर?
त्यानंतर हा लगदा युनिव्हॅट मशीन मध्ये टाकतात.
त्यानं काय होतो विज्ञान भाऊ?
युनिव्हॅट मशीननं कागदांचा लगदा उचलण्यात येतो. मग स्क्रूप्रेस मशीननं या शीट मधून पाणी वेगळं केलं जातं.
आणि नंतर ही शीट हवेत वेगळी वाळवली जाते.
बरोबर. शीट वाळवल्यावर तिला थंड सिलेंडरनं प्रेस करतात.
भाऊ मी ऐकलंय की प्रेस करताना आपण फुलाच्या पाकळ्या आपण घालू शकतो, म्हणजे लेट डिझाईन तयार होते म्हणते.
अगदी बरोबर ऐकलंस तू विजय.
असं
तर अशा प्रकारे जो कागद तयार होतो त्याच्यावर पत्र लिहा, घराचा किंवा दुकानाचा हिशोब लिहा किंवा लग्नाची आमंत्रण छापा किंवा लिफाफे किंवा बॅग्स बनवा. आणि हा हवं तर उत्पन्नाचं साधन बनवा.
म्हणजे भाऊ आपण हा घरात बनवू शकतो आणि इतरांनाही विकू शकतो. हो ना?
हो हो.
पण भाऊ या सर्वाला खर्च पण खूप येत असेल ना?
हा आता एकट्यानं बनवलं तर मग महाग पडेल.
समजा तीन चार जणांनी मिळून बनवलं तर साधारण किती खर्च येईल भाऊ?
हे पा, याचा एकंदर खर्च 1.5 ते 2 लाख रुपये.
अरे बापा.
तेव्हा तीन चार जणांनी मिळून हे काम केलं तर प्रत्येकी 40 ते 50 हजार रुपये लागतील. दर महिन्याला अंदाजे 40-50 हजार रुपयांच्या तयार कागदानं बनवलेला माल विकून हा खर्च 2 वर्षात भरून येतो.
हे काम तर आमच्या मुलांनाही शिकवता येईल. बाकी आजकाल शाळेत मुलांना बरंच शिकवलं जातं.
हा हे खरं आहे. हा बिजू, कालच माझी पोरगी सांगत होती शहरातून 2 टीचर्स आल्या आहेत आणि निरुपयोगी वस्तू उपयोगात कशा आणाव्यात ते शिकवत आहेत. त्यात कागद बनवणंही होतं म्हणे. मला तर सारी थट्टाच वाटली.
मुलं सांगतात ते थट्टावर देत नको जाऊस.
माझ्या दुकानात छत दर पावसाळ्यात अटकून गळतो पा.
ओ जगू काका, छताची डागडुगी केली नाही तर हेच होणार आहे. गळत्या छताखाली कोण तुम्हाला रोज दुकानात खरेदी करायला येईल.
आता माझं ऐकाल ना, तर तुम्ही देखील या बाबतीत विज्ञान भाऊंचा सल्ला घ्या.
अरे वा, विज्ञान भाऊ इकडेच येत आहेत.
खरंच का
काका? त्यांनाच आपल्या समोरच्या समस्यावर तोडगा करायला विचारा ना.
आ जगदीश काका, तुम्ही रमेशच्या घरावरचं नवं छत पाहिलं की नाही?
ओहो हो भाऊ, पाहिलं की एकदम मजबूत आणि सुंदर. पण असं छत घालायला लय खर्च येत असेल.
काय तर नक्कीच खूप खर्च येत असणार.
हे बघा, डेव्हलपमेंट ऑल्टरनेटिव्ह नावाची एक संस्था आहे.
आता नाव पुन्हा सांगा जरा.
हो, नाव आहे डेव्हलपमेंट ऑल्टरनेटिव्ह. त्यांनी कमी खर्चाची अनेक तंत्रज्ञान विकसित केली आहेत. त्यातच छतासाठी तारा रूफ टाईल नावाचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. यात सिमेंट, वाळू आणि बजरी म्हणजे मुरुम यांच्या मिश्रणाच्या तारा रूफ टाईल मशीन द्वारा टाईल्स बनवल्या जातात. त्या मजबूत असतात आणि दिसतातही फार चांगल्या. आणि मजबूत तर इतक्या असतात की त्यांच्यावर चालूही शकतो आपण.
आणि पावसाळ्यात छतावर पाणी जमू नये म्हणून काय करतात भाऊ?
यासाठी मशीन मध्येच टाईलचा मोल्ड तयार असतो.
असं?
आणि पाणी वाहून जाण्यासाठी नाली बनतो.
वा वा.
याचा मोल्ड म्हणजे टाईलचा आकार आणि डिझाईन अशा प्रकारचं असतं की त्याला आपोआपच मजबूती येते. आणि विशेष म्हणजे यात स्टील म्हणजेच पोलाद अजिबात वापरलं जात नाही. या टाईल्स बनवायचं तंत्रज्ञानच याचं वैशिष्ट्य आहे. या टाईल्सवर पाणी मारण्याकडे विशेष लक्ष दिलं जातं.
हे किती दिवस पाणी मारायचं टाईल्सवर म्हणे?
अंदाजे 14 दिवस तर पाणी शिपडलंच पाहिजे. म्हणजे टाईल्स अगदी पक्क्या आणि मजबूत होतील. त्यानंतर छत टाकता येतं. या तंत्रज्ञानानं तयार केलेलं छत ग्रामीण क्षेत्रासाठी फार चांगलं आहे. तुम्ही तर ऐकलं असेलच ना, सुंदर, स्वस्त आणि टिकाऊ.
हा तर जगदीश काका, आलं लक्षात सगळं. पण एक गोष्ट आहे, कौलाचं छत आपण स्वतःच टाकू शकतो, पण हे छत लावण्यासाठी मात्र इतरांची मदत घेणं भाग पडेल का?
अरे नाही विजय.
असं?
याचं मशीनच तू विकत घेतलंस तर या टाईल्स बनवू शकतोस.
असो आहे.
आणि त्यांना छतावर लावू देखील शकतोस.
वा.
हा, आणखी एक गोष्ट आहे, ही मशीन तुला रोजगारही मिळवून देईल.
पण ही मशीन तर फार महाग असेल.
हे पा, तारा टाईल्स यंत्राच्या पूर्ण युनिटची एकंदर किंमत अंदाजे 2 लाख रुपये.
अरे वा.
आता 3-4 लोकांनी मिळून खरेदी केली तर प्रत्येकाला कमी रक्कम द्यावी लागेल. शिवाय सिमेंट शेड तयार करायचं नवं कामही तुम्हाला येईल.
पण आपण असं करूया, आपण तिघ आहोतच, म्हणजे मी, मालू आणि जगदीश काका, आणि आपला भुजा सुद्धा काम शोधतोय आजकाल, तेव्हा आपण चौघ मिळून हा रोजगार सुरू करू का?
आज तर विज्ञान भाऊंनी आपल्याला 2 वैज्ञानिक तंत्रज्ञानांची माहिती दिली
आणि दोन्ही तंत्रज्ञानामुळे रोजगार मिळू शकतो हे देखील समजलं. हा तर उद्यापासून मशीन खरेदीचं काम सुरू.
अलबत्त, चांगल्या कामाला उशीर का.
बरं तर निघतो आता आम्ही.
राम राम. राम
राम. राम राम. मंडळी, आपण जुने फाटके कपडे, पिंजलेला कापूस, लोकर, रद्दी कागदांचा वैज्ञानिक तंत्रज्ञानानं पुन्हा कसा उपयोग करू शकता ते ऐकलं ना.
आणि दुसरं तंत्रज्ञान आहे रूफ टाईल बनवण्याचं. ही दोन्ही तंत्रज्ञान आपल्या गरजा पूर्ण करतातच आणि त्याचबरोबर आपल्याला रोजगारही देतात. एवढंच नाही तर पर्यावरणाला प्रदूषित करण्यापासूनही ही तंत्रज्ञान वाचवतात.
या तंत्रज्ञानांशी संबंधित जास्त माहितीसाठी या पत्त्यावर संपर्क साधा. विकास विकल्प 111/9 झेड किशनगड वसंत कुंज नवी दिल्ली 110007. टेलिफोन 011-2613-4103. ईमेल tara@devalt.org.
आपण या पत्त्यावरही संपर्क करू शकता. विज्ञान आणि समाज प्रभाग, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी मंत्रालय, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली मार्ग, नवी दिल्ली 110016. आणि आपण त्यांना फॅक्सद्वाराही संपर्क करू शकता. फॅक्स नंबर आहे 011-2653-4738.